Medical Podcast.
पुणेकर पॉडकास्टमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी सिद्धार्थ राळेकर आज गप्पा मारणार आहे श्री उमेश कृष्णा यांच्याशी. उमेश यांचा प्रवास हा आपल्या पुणेकरांसाठी फारच रोमहर्षक वाटावा असा आहे. शिक्षणाने इंजिनियर, कामाने IT प्रोफेशनल, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाऊन PhD हे केल्यानंतर काहीतरी रुटीन न करता या माणसांनी पेंचमधील आदिवासींसाठी आपलं आयुष्य झोकून दिले. त्यांच्या या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. उमेश, तुमचा पहिला जॉब एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये रोबो पुसण्यापासून झाला. म्हणजे दुसरं काही करावं असं नाही वाटलं का? हे रोबो पुसण्याचं कसं काय सुचलं का? हे काम दिलं गेलं होतं आणि मग त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळाली, हे कसं झालं जरा सांगा ना आम्हाला.
ओके. 10वीनंतर 3 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग घेतलं होतं टाटा मोटर्समध्ये ॲज अ इलेक्ट्रिशियन. त्याच्याही खूप छान अशा सुंदर स्टोरी आहे. त्यावेळेस 2 लाख मुलांनी अप्लाय केलं, ओनली 80 पीपल गॉट सिलेक्टेड. सो आय थिंक आय एम लकी वन जो त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला. त्याच्यामध्ये रिझर्वेशन नंतर काही एम्प्लॉईजची मुलं आणि असं असतानाही आपला नंबर लागणं म्हणजे मी विचार करतो की एक लक होतं. ते झालं. 3 वर्ष ट्रेनिंग झाल्यावरती तिथेच त्यांनी ऍब्झॉर्ब केलं. आय स्टार्टेड वर्किंग ॲज अ इलेक्ट्रिशियन तिथे. त्याच्यामध्ये आय वॉज सपोज टू वाईप रोबोट्स. नवीन नवीन रोबोट्स आले होते टाटा मोटर्समध्ये. दिस वॉज इन 1995. नवीन रोबोट्स आले होते जपानवरनं नाची कंपनीचे आणि ऑस्ट्रेलियाचा एक प्लांट बंद पडला होता, तो त्यांनी तो उचलून आणला होता. सगळं उठलं सुटलं. तर बिंग इलेक्ट्रिशियन दे आस्क मी टू बी अ पार्ट ऑफ दॅट टीम, वायरिंग कर किंवा, बट माय रोल वॉज टू वाईप द रोबोट्स.
ओके.
त्याच्यावरती जी धूळ जमली अशी आत्ता ऑफिसमध्ये जमली तशी ती धूळ पोचणे. आणि एक बॉडी होती मेटल बॉडी सुमोची तेव्हाची, तिला रस्टिंग होऊ नये म्हणून ऑइल लावणे. दॅट यूज टू बी माय वर्क. देन आय रिअलाइज की माझा जो सुपरवायझर होता अँड माय इंजिनियर किंवा मॅनेजर जे होते की दे आर आस्किंग मी टू डू धिस थिंग अँड दे आर डुईंग समथिंग, दे आर फिडलिंग विथ द रोबोट टीच पेंटन किंवा टीचिंग करताय किंवा काहीतरी अजून दुसरं सॉफ्टवेअर करताय. तर मी विचार केला की मी का नाही ते करू शकत. मला पण 2 हात आहेत, मलाही 2 डोळे आहेत, मलाही 1 मेंदू आहे त्यांच्यासारखा, हां मी का नाही करू शकत ते. And I started looking at things, ते काय करतायत. आणि इव्हेंच्युअली ते जे करायला लागले ते मला जमायला लागलं. मग मी त्यांना बोललो सर हे बरोबर नाही, हे नाही, असं करूया आपण सो दॅट कमीत कमी पाथमध्ये तो हे कम्प्लीट करेल. अँड दोज पीपल स्टार्टेड की यार तुला कसं माहिती आहे, मी म्हणून तुम्हाला पाहून मी शिकलो आहे. ओके. अपार्ट फ्रॉम डुईंग माय वायपिंग जॉब मी हे करायला लागलो. अँड लेटर ऑन आय रिअलाइज की आय बिकम एक्सपर्ट इन नाची रोबोट प्रोग्रामिंग.
ओके.
मग त्याच्यानंतर नॉर्मल रोबोट प्रोग्रामिंग करणं इज अ लेबरस जॉब. एनी वन कॅन डू दॅट विच आय युज टू डू. मी तिथल्या 10 ते 12 अजून जणांना ते शिकवलं की अरे प्रोग्रामिंग कसं करायचं, रोबोट कसा मूव्ह करायचा, किती ॲक्सिस असतात, कुठली बटन्स काय ते, असं करत करत दोज पीपल लर्न दॅट. अँड देन आय युज टू डू समथिंग विच इज व्हेरी क्रिटिकल अँड क्रुशियल. सो आय डोंट नो हाऊ आय आयडेंटिफाईड एरियाज विच आर क्रुशियल आणि क्रिटिकल, बट सम हाऊ इट हॅपन टू मी. आय ऑलवेज से लाईफ हॅपन टू मी अँड आय एम एन्जॉईंग इट, इट्स व्हेरी गुड. आणि मग ते करता करता मी विचार केला की नाऊ आय वॉन्ट टू कम आउट ऑफ दिस ब्ल्यू ड्रेस जो वर्करचा असतो, ऑपरेटरचा असतो. आणि आय हॅव ऑलवेज लुकिंग ॲट माय सुपरवायझर अँड मॅनेजर, हे तिथे का आहे, ओ ह्याने डिप्लोमा केला आहे, त्याने इंजिनिअरिंग केलं आहे. So the day I started working, my first year I decided to start part-time diploma. Mean GPP, Government Polytechnic, madhe part-time diploma la admission getle, electronics and communication madhe.
Okay.
Ani mummy to part-time diploma 3 varshamadhe complete kela. Toparyanta he sagle chalu hota, nachi robot karna, ma fanuk robots aale, te shiklo, te programming karayla lagalo. Then I become one of the top expert for robot programming in Tata Motors that time madhe. Okay. पीपल स्टील नो मी दे. आता खूप वर्ष झाली तुला. आणि मग डिप्लोमा झाला, हे झाला, मग मी विचार केला आता डिप्लोमा झाला आय शूड एबल टू रीच सुपरवायझर लेवल, असं विचार केला. कारण माझा जो कोणी सुपरवायझर होता तो डिप्लोमा होता. त्यांनी मी विचार केला की मी सुपरवायझर का हो, वाय कॅन्ट आय बिकम इंजिनियर ऑर मॅनेजर, असा विचार. अँड देन आय केम टू की अरे इंजिनिअरिंग पाहिजे, म्हणून की आय डू इंजिनिअरिंग. मग मी जॉब सोडला. आता ओपन कॅटेगरी, ओके, जनरल ओपन कॅटेगरी. आय डिसाइडेड की जर डिप्लोमा बेसिसवर मी ॲडमिशनसाठी गेलो, आय नीड टू हॅव 1 इयर कॅप, माझं 1 वर्ष वाया जाईल. मग मी काय केलं, आपटे प्रशालेमधनं रात्रशाळेतून 12वी सायन्स केलं.
अच्छा.
इंटरेस्टिंग स्टोरी. बारावी सायन्स मी माय कंपनीमधलं काम 8 ते 5, 5 बस सुटायची, 6 मी डेक्कनला उतरायचो, आपटेमध्ये जायचो. 6:30 ते 9:30 माझे क्लासेस असायचे, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्सचे जे एक्सपेरिमेंटेशन लॅब ते करायचो, आणि 9:30 ते 10 घरी जायचो असा प्लॅन होता तो. 12वी केलं ना, आय कुड एबल टू स्कोर 77%, नॉट मच,
इज गुड. माझे 2-3 इयत्ता मिळून तेवढे होते.
आणि मग ओपनला मी विचारलं की कॅन आय यूज दिस 12th percentage ओपनमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन.
ओके
ओके. तर तेव्हा पेमेंटची पण फ्री सीट असे दोन ऑप्शन असायचे इंजिनिअरिंगला. तर मला भारतीला पे सीटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मिळालं होतं आणि आय वॉज हॅपी, बट 40,000 इज टू मच. आय नेव्हर वॉन्टेड माय पेरेंट्स टू पे सिंगल रुपी फॉर माय एज्युकेशन.
ओके.
हे पहिल्यापासून मी ठरवलेलं आहे. तर मग पेमेंटसीतला ॲडमिशन घेतली मी 42,000 rupees पे करून, अँड आय रिअलाइज नो इट्स नॉट गुड. नो, पुढच्या राऊंडमध्ये असं राऊंडवरती राऊंड ॲडमिशनच्या चालायची COAP मध्ये. ओके. आय मिस, माझ्या मिस्टेकमुळे माझी COAP ची ॲडमिशन मिस झाली.
अच्छा.
म्हणजे माझा नंबर होता पण एक माणूस पुढे गेला, त्याला ते मिळालं, त्याचं नसता नाही. सो इट हॅपन, आय सर फाईन, इट वॉजंट इन माय लक. आणि मला ॲडमिशन फ्री सीटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला अहमदनगरला मिळाली. तर मला ॲडमिशन मिळाली अहमदनगरला, सिव्हिल इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, फ्री सीट.
ओके.
आणि ऑलमोस्ट टुवर्ड्स एंड ऑफ ऑक्टोबर, सेमिस्टर संपतं डिसेंबरमध्ये, नोव्हेंबर, तिथे गेलो. आय वेंट टू अहमदनगर, पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली होती. मी जेव्हा गेलो त्या सबमिशन्स करून एक्झाम्स दिले आणि विदिन मंथ आय केम बॅक. सेकंड सेमिस्टर तिथे केलं, आय वॉज अ टॉपर देयर, आय डोंट नो हाऊ. अँड देन मी ती मार्कशीट घेऊन MIT ला आलो आणि MIT मध्ये डीनला भेटलो की आय नीड ट्रान्सफर, देता का तुम्ही, हे माझे पर्सेंटेज आहेत, पहा तुम्हाला आवडतात. त्यांनी ते पाहिलं आणि ही फाऊंड आर्या चांगले पर्सेंटेज आहेत MIT मध्ये, एक अजून चांगल्या डिस्टिंक्शनमध्ये मुलगा आम्हाला दाखवता येईल. सो दे सेड की फाईन, तुझी जबाबदारी LC घेऊन ये, लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन ये. मी तिथे गेलो, त्यांना 1 वर्षाची फी भरली, लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन इथे आलो, सो दॅट आय कॅन स्टे ॲट होम अँड आय कॅन वर्क पार्ट टाईम, सो दॅट आय कॅन पे माय फीज, असा प्लॅन होता.
ओके. त्यासाठी पुण्याला यायचं होतं. ओके.
आणि MIT इज अ बेटर स्कूल कम्पेअर टू. MIT जॉईन केलं. MIT इंजिनिअरिंग करता करता आय वॉज वर्किंग पार्ट टाईम विथ ए कंपनी सुमांशी म्हणून, तिथे टाइमपास. ॲडव्हर्टायझिंग थोडंसं केलं, थोडं इलेक्ट्रिकल काम केलं आणि आय सपोर्टेड माय एज्युकेशन. आय डोंट वॉन्ट बर्डन ऑन माय फॅमिली, असं माझा प्लॅन होता पहिले. मग इंजिनिअरिंग करत होतो लास्ट इयरला असताना, एव्हरीवन वॉन्टेड टू डू मास्टर्स. मी विचार केला, ठीक आहे, GRE, TOEFL, एव्हरीथिंग आय हॅव डन. ॲडमिशन मिळाली मला US मध्ये, टामूमध्ये, टेक्सस. देन आय थॉट की आता व्हिसासाठी सगळं डॉक्युमेंटेशन दाखवावं लागेल, फॅमिली बॅकग्राऊंड, पैसे, ते CS स्टेटमेंट, बँक बॅलन्स, लिक्विडिटी. अगेन आय हॅव टू बॉदर माय पॅरेंट फॉर दॅट. आय सेड नो, आय एम नॉट. आय ड्रॉप माय प्लॅन ऑफ डुईंग मास्टर्स तेव्हा. आणि मग आय जॉईन टाटा टेक्नॉलॉजीज. त्याची स्टोरी पण इट्स ओके. सो आय जॉईन टाटा टेक्नॉलॉजीज ॲज अ सोल्युशन डेव्हलपर. आणि विदिन 6 मंथ्स जनरल मोटर्सचा एक मोठा प्रोजेक्ट त्यांना मिळाला होता. तो प्रोजेक्ट मिळाला अँड दे वॉन्टेड समवन हू वर्क इन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री. आणि मी टाटा मोटर्समध्ये जेव्हा इलेक्ट्रिशियन होतो अँड आय डीड सम वर्क फॉर ऑटोमेशन इन टाटा मोटर्स, दॅट हेल्प मी.
म्हणजे काम किती छोटे किंवा मोठे हे महत्वाचं नव्हतं, ते काम केलं होतं, त्याच्यात तुमचा कॉमन सेन्स टाकला होता आणि तो कुठेतरी या पुढच्या टेक्नॉलॉजी हेवी ह्याच्यात सुद्धा कामी आला.
म्हणजे
डिग्निटी ऑफ वर्क जे आपल्याकडे थोडस कमी बघितलं जातं, ते आपण जर आणलं आपल्या कल्चरमध्ये तर त्याचा काय फायदा होतो, याचं एक उदाहरण तुम्ही आहात याच्यामध्ये. जिथे डिग्निटी ऑफ वर्क ठेवून तुम्ही तेही काम केलं, की जिथे तुम्हाला फक्त रोबोट पोसायला लावले होते पण त्यातनं तुम्ही थांबला नाही, त्याच्यातनं पुढे गेलात आणि हे झालं. ओके.
तर तो जो अनुभव होता टाटा मोटर्समध्ये रोबोट पुसण्यापासून ते रोबोट प्रोग्रामिंग करणे,
येस,
तो मला क्लायंट इंटरव्ह्यूमध्ये युजफुल झाला. जेव्हा अमेरिकन क्लायंट जनरल मोटर्सचे 4 सिनियर जे होते मॅनेजर्स, त्यांनी मला प्रश्न विचारले की टेल मी अबाउट युअर सेल्फ, किंवा तुमची बॅकग्राऊंड काय ते सांगा. तर मी जेव्हा सुरुवात केली की मी टाटा मोटर्समध्ये 4 वर्ष काम केलं, सो आय हॅव नॉट मेन्शन की मी इलेक्ट्रिशियन होतो, बट आय हॅव वर्क ऑन टेक्नॉलॉजी. आय डीड रोबोट प्रोग्रामिंग, ऑटोमेशनच्या रिलेटेड जे काही इक्विपमेंट आहेत, त्यांचं वायरिंग असो, इन्स्टॉलेशन असो, कमिशनिंग असो किंवा प्रोग्रामिंग असो, आय वॉज इन्वॉल्व विथ दॅट. ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे सांगितल्यानंतर दे फाउंड की आय कॅन डू टेक्निकल वर्क, एक्सपिरियन्स आहे. माझ्याबरोबर अजून 13 मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे आमच्या कंपनीमध्ये जॉईन झालेलेही होते, पण त्या 13 पैकी फक्त मी आणि एक अजून एक असे दोनच सिलेक्ट झालो त्या प्रोजेक्टसाठी. आय बीन द लिस्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल्ड अँड द सेकंड वन जो 24 देशांना फिरून आला होता द सिनियर.
राईट.
ओनली 2 पीपल गॉट सिलेक्टेड फॉर दॅट प्रोजेक्ट. सो आय डोंट नो वाय अँड बट इट हॅपन टू मी.
ओके.
तर त्याच्यामध्ये अजून एक ऍस्पेक्ट मला सांगावं असं वाटतं त्या इंटरव्ह्यू मधला. जेव्हा 3 अमेरिकन तुमचा इंटरव्ह्यू घेतात व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आणि यू आर फेसिंग इट फर्स्ट टाइम, तेव्हा मी किती आय वॉज हार्डली मे बी 21 असेल 21 22 इयर ओल्ड. तेव्हा हे माहीत नव्हतं की अमेरिकन कसं बोलतात, त्यांचा ऍक्सेंट कसा असतो आणि हाऊ वी शूड रिॲक्ट, तेही माहिती नव्हतं तेव्हा. फक्त एवढं माहिती होतं की आय डोंट नो, आय वॉजन दॅट सोशल बट ड्युरिंग इंटरव्ह्यू आय वॉज सोशल असं बोलता येईल. तर तो एक किस्सा महत्त्वाचा आहे की त्या अमेरिकननी मला प्रश्न विचारले आणि नेमका डिसेंबरचा टाईम होता, इंटरव्ह्यू चालला होता आमचा, की ह्या डिसेंबर एंडला नवीन वर्ष सुरू होईल तर तू काय करणार आहेस, त्यांनी मला असं विचारलं होतं. तर मी त्यांना म्हटलं की ह्या डिसेंबर एंडला आमचं एक शटडाऊन आहे टाटा मोटर्समध्ये. आय वॉज वर्किंग विथ टाटा टेक्नॉलॉजीज पण टाटा मोटर्सचं शटडाऊन मी सपोर्ट करणार आहे, सो आय विल बी वर्किंग ड्युरिंग द दिवाळी सॉरी क्रिसमस वेकेशन. आणि असा इंटरव्ह्यू संपताना त्यांनी मला विचारलं होतं की तुला हे प्रश्न आहे का, तर सोशल होणं किती महत्त्वाचं आहे हे मी आता सांगतो. की मी असंच त्यांना सहज विचारायचं म्हणून विचारलं होतं की स्टीव नावाचा तो इंटरव्ह्यूअर होता, की स्टीव तुम्ही मला माझ्या ख्रिसमसचा प्लॅन विचारला, माझा इयर एंडचा प्लॅन विचारला, तुमचा प्लॅन काय आहे ख्रिसमस. असं मी त्यांना जस्ट क्रॉस क्वेश्चन केलं. मला माहित नव्हतं की मी हा क्रॉस क्वेश्चन करणं बरोबर आहे की नाही, बट तो टर्निंग पॉईंट होता माझ्या सिलेक्शनसाठी.
ओके.
की being a social, yeah. asking and be bold
to reciprocating the feelings.
The right. hey khub important janalo mala whenever you work in any field.
Right.
The तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो नंतर आमचे जे कोणी डिरेक्टर्स त्या इंटरव्ह्यूमध्ये होते ते बाहेर येऊन त्यांनी जेव्हा फीडबॅक दिला तेव्हा त्यांनी हा पॉईंट सांगितला की उमेश वॉज मोर सोशल दॅन यू ऑल पीपल. म्हणजे हा एक प्लस पॉईंट.
राईट. सो उमेश, तुम्ही जे रोबोटिक्स आणि त्याच्यानंतरचे हे तुमचा इंटरव्ह्यूचा एक खूप छान पर्सनल अनुभव सांगितला, ख्रिसमसबद्दलचा प्रश्न आणि सगळं, इथून हाच उमेश सडनली पेंचमध्ये जाऊन 3 महिने तिथल्या जिप्सीचा ड्रायव्हर झाला, तर हे काय, हे कसं झालं आणि हे कुठून आलं अचानक?
एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याच्यासाठी पण. म्हणजे सिन्स माय चाईल्डहूड मी खूप सह्याद्रीमध्ये फिरलो आहे, खूप किल्ले पाहिलेले आहेत, ते चढलेले आहेत. माउंटेनिअरिंगमध्ये इंटरेस्ट होता, बट 2008 सिडनीमध्ये ब्लू माउंटन्समध्ये रॉक क्लाइम्बिंग करताना मला फॉल झाला.
ओके.
ठीक आहे. माझ्या L4 स्पायनल कॉर्डमध्ये L4 थोडा त्रास झाला आणि आय हॅव बीन आस्क नॉट टू डू एनी क्लाइम्बिंग त्याच्यानंतर. मग मी वळलो वाईल्ड लाईफ कडे, जे माझ्या इंटरेस्टमध्ये होतंच, वाईल्ड लाईफ आणि माउंटेनिअरिंग दोन्ही होतं. बट हा फॉल झाल्यामुळे आय स्टॉप माउंटेनिअरिंग आणि मग मी पूर्ण वाईल्ड लाईफ कडे वळलो. 2008 पासून 2015 पर्यंत जेव्हा जेव्हा मला फावला वेळ मिळेल तेव्हा मी वाईल्ड लाईफ करायचो.
ओके.
कारण नॉर्मल आपलं जे लाईफ आहे, रॅट रेस आहे किंवा जॉब आहे, तो करता करता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाईल्ड लाईफ एक्सप्लोर करत होतो. मग तो छोटी वाईल्ड लाईफ सेंच्युरी असू दे नाही तर एखादं नॉन हायलायटेड फॉरेस्ट असू दे विच डझन कम अंडर फॉरेस्ट ऑल्सो.
ओके.
मग बर्ड असो नाहीतर मॅमल्स असो किंवा बटरफ्लाईज रेप्टाईल सगळ्या गोष्टी पाहायला आवडायला लागल्या होत्या तोपर्यंत एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये. असं करता करता मध्ये PhD झाली, त्याची स्टोरी आपण वाटलं नंतर बोलूया. आणि 2015 मी जेव्हा 2014 आय स्टार्टेड एज अ पोस्ट डॉक एका ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मधल्या चांगल्या रेप्युटेड युनिव्हर्सिटीमध्ये 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि माय रिसर्च वर्क वॉज ऑन टू हार्ट अँड ब्रेन सर्जरी रिलेटेड इक्विपमेंट. त्यांना हॅप्टिक किंवा टच फीडबॅक देईल त्याच्यावरती काम चाललं होतं आमच्या PhD स्टुडंटचं, जे माझ्या अंडर काम करत होते माझ्या PhD नंतर. तर हे करताना मला ऑलवेज असं फील होतं की नो आय डोंट बिलॉंग टू ऑस्ट्रेलिया ऑर US. आय ऑलवेज वॉन्ट टू गो बॅक टू इंडिया अँड स्टे नियर फॉरेस्ट ऑर स्मॉल विलेज, जिथे मला खरा निसर्ग नेचर पाहता येईल, जिथे मला खरे जे फेनॉमिनन्स होत आहेत ना ते पाहता येतील. मला त्यांचे आन्सर्स नको आहेत, आय जस्ट वॉन्ट टू सी देम हॅपनिंग.
ओके.
ते पाहताना जे काही मला समजेल, माझं नॉलेज वाढेल, पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, हा आहे त्याच्यामागचा मेन ड्राईव्ह होता.
ओके.
तर 2015 मेमध्ये आय डिसाइडेड की आय विल क्विट दिस जॉब अँड आय विल गो बॅक अँड आय विल वर्क इन सम स्मॉल फॉरेस्ट इंडियामधल्या. असा प्लॅन केला. पण त्याच्या आधी विचार केला की 3 महिने मी US जातो, तिथले जे काही नॅशनल पार्क आहेत ते फिरतो. US 3-1 महिने फिरून तिथले नॅशनल पार्क पाहून घेऊया, तिथे काय प्रॅक्टिसेस चालतात त्याही मला शिकता येतील असा त्याच्या मागे नंतर लक्षात आलेला पॉईंट. सो आय वेंट टू US 3 महिने, त्यातले 2 महिने मी योसेमिती, इनिओ, साटोया नॅशनल पार्क फिरत होतो. ग्रिझली बेअर बरोबर चालणं, कायोटेस रोज संध्याकाळी पाहणं, छोट्याशा मॉटेल सॉर्ट ऑफ रूममध्ये राहणं, ओके, असं करत करत मी तिथे 3 महिने फिरलो आणि मग इंडियाला परत आलो. आणि इंडियाला परत येताना मी विचार केला की आय वॉन्ट टू वर्क इन वाईल्ड लाईफ. तर वाईल्ड लाईफमध्ये आपल्या इथे जर पाहिलं तर जॉब्स जे आहेत वाईल्ड लाईफ रिलेटेड ते आहेत जिप्सी ड्रायव्हर, गाईड्स आणि रिसॉर्टमध्ये काम करणं. तर मी विचार केलो मला जर तो एरिया समजून घ्यायचा असेल तर आय नीड टू वर्क देअर. ओके, म्हणून मग मी एका रिसॉर्टमध्ये जिप्सी ड्रायव्हरचं काम सुरू केलं.
ओके,
आणि ते रिसॉर्टही असं छोटं मोठं नाही, चांगलं रिसॉर्ट होतं. दे हॅव इंटरव्ह्यूड मी की तुला का करायचं हे काम, यासाठी त्यांनी माझा इंटरव्ह्यू पण घेतला. आणि अशा प्रकारे मी 3 महिने त्या रिसॉर्टसाठी, 3 महिने नाही, त्यांना दे वॉन्टेड मी परमनंटली.
ओके,
बट आफ्टर 3 मंथ्स आय रिअलाइज की आय लर्न वॉट आय वॉन्टेड टू लर्न अबाउट बिईंग अ जिप्सी ड्रायव्हर.
ओके,
ओके. त्या 3 महिन्यामध्ये मी जेव्हा जेव्हा जिप्सी चालवत होतो तेव्हा माझ्याबरोबर तिथला गाईड असायचा.
ओके,
सो आय लर्न व्हॉट हिज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आर.
ओके,
मला त्याचंही आयुष्य समजलं तिथे.
बरोबर,
अशा प्रकारे त्या 3 महिन्यामध्ये मी गाईड आणि ड्रायव्हरचं आयुष्य आणि त्यांचे जॉब, त्यांना येणारे प्रॉब्लेम समजून घेतले. दॅट सो दॅट आय कॅन ॲटलिस्ट हेल्प समवन इन फ्युचर असा एक तो विचार नंतर आला. म्हणून मग मी 3 महिने जिप्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं तिथे. त्यानंतर आय रिअलाइज की
PhD वरनं, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण PhD वरनं डायरेक्ट जिप्सी ड्रायव्हर हे असं म्हणजे असंच होतं आपल्या बाबतीत का आपण असं म्हणजे काय म्हणतात ठरवून होतं ऑपअप होतं हे कसं होऊ शकतं असं?
ते आय डिसाइडेड की आय वॉन्ट टू वर्क इन वाईल्ड लाईफ सो दॅट आय विल नो व्हॉट्स हॅपनिंग इन वाईल्ड लाईफ एरिया दॅट डोमेन. ओके, विच इज रिअली इम्पॉर्टंट. आपल्याला तो वाचवणं, प्रोटेक्ट करणं फ्युचरसाठी खूप खूप गरजेचं आहे. तर मी विचार केला की त्याची पहिली टेस्ट ॲज अ ड्रायव्हर म्हणून घेऊन पोहूया. एवढे वर्ष मी फिरतो बट मी फिरताना लॅविश लक्झरियस हॉटेल्समध्ये रिसॉर्ट्समध्ये राहून ॲज अ गेस्ट म्हणून फिरलेलं आहे. तर लेट मी सी देअर व्ह्यू, देअर पॉईंट ऑफ
अदर साइड ऑफ द टेबल.
म्हणून मग मी 3 महिने ते झालं. दे थॉट आय विल वर्क परमनंटली फॉर देम. तर मी जॉईन केलं 3 महिन्यानंतर आय रिअलाइज की ओके इट्स अ नाऊ मोनोटोनस लेबरस जॉब. तर मग ते शिकण्यासाठी मी ते 3 महिने जिप्सी ड्राईव्ह केली तिथे. ओके, रोज सकाळी आणि संध्याकाळी मी ड्राईव्ह करून जात होतो. वाईल्ड लाईफ कसं पाहायचं ॲज अ ड्रायव्हर, ॲज अ गाईड, तेही मी त्यात शिकलो. ॲज अ गेस्ट मी अनुभव घेतच होतो 15 वर्ष, बट ड्रायव्हर कसं पाहतो, गाईड वाईल्ड लाईफ कसं पाहतो तेही शिकलो.
काय वेगळेपण जाणवलं ॲज अ गेस्ट आणि ॲज अ ड्रायव्हर मध्ये?
तर ड्रायव्हर जेव्हा पाहतो तर ड्रायव्हरला थोड्या दिवसात एरिया पूर्ण माहिती होतो. गेस्ट पहिल्यांदा येतो त्याला एरिया पूर्ण माहिती नसतं. दे मे बी रिपिटेटिव्ह गेस्ट, बट ड्रायव्हर नोज रूट्स. ड्रायव्हर नोज की टेरिटरी कशी असेल. ड्रायव्हर नोज कुठून काय ॲनिमल जाऊ शकतं. ड्रायव्हर चालता चालता टायरच्या जवळ बसल्यामुळे त्याला ते तिथले फुटप्रिंट्स, पगमार्क दिसतात. मग ते डिअरचे असू दे, नाही तर मोर गेला असेल तरी तो सांगू शकतो. पण गेस्टला तेवढं व्हिजन नसतं. ते तिथे बसल्यावरती जाणार होते ड्रायव्हर सीटवरती. तुमच्याकडे कंट्रोल असल्यामुळे तुम्ही कुठेही व्हेकल थांबवू शकता आणि तुम्ही काहीही दाखवू शकता गेस्टला. मग ते झाडाचं पान असो किंवा त्या झाडाच्या खोडावरती मारलेल्या अस्वलाच्या नखांच्या खुणा असो तुम्ही दाखवू शकता. तर तो एक अनुभव आला.
सगळ्यात छान अनुभव की जो तुम्ही अपेक्षाच केली नव्हते ॲज अ ड्रायव्हर तिथे असताना.
हा छान म्हणजे असे मजेदार अनुभव खूप होते. नॉर्मली मी ज्या प्रॉपर्टीसाठी ड्राईव्ह करायचो ती 5-star प्रॉपर्टी होती आणि त्यांचे 80% गेस्ट सगळे फॉरेनवर येतात आणि दे आर कीन अँड इंटरेस्टेड इन टू नोईंग एव्हरीथिंग. फ्लोरा फौना जो आपला आहे, मग मातीपासून ते आभाळामध्ये आलेला निळा कलर, ह्या अशा टप्पा होतात त्याच्यामध्ये. मग मी त्यांना नेहमी बोलायचं सुरुवात करताना की आज आपण रेनबो कलरचे बर्ड्स पाहणार आहोत. म्हणजे काय तर रेनबोमध्ये असलेले 7 कलर आपण शोधायचे आहे झाडांवरती आणि तो ते बर्ड्स. असे वेगवेगळे आयडियाज आणि हिंट्स मी वापरत होतो स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांना नॉलेज शेअर करण्यासाठी आणि क्रिएट अवेअरनेस अबाउट इंडियन बायोडायव्हर्सिटी. तर असं करताना जेव्हा आमच्या गप्पा निघायच्या की तुम्ही कुठून आलात, तर काही बोलायची मी युएसवरून आलो आहे. ओ युएसमधनं कुठं? समबडी युज टू से आय फ्रॉम डिट्रॉईट, समबडी युज टू से आय फ्रॉम न्यूयॉर्क. मग बोलता आलता मी बोलायचं की अरे मी युएसमध्ये 3 वर्ष होतो. सो दोज पीपल युज टू बी सरप्राईज की तू युएसमध्ये असताना हे काय करतोस. आणि मग आमचा टॉपिक माझ्या रिसर्च एरियावरती जायचा आणि मग तो रिसर्च टॉपिक ऐकल्यावरती ते बोलायचे मग तू हे करतोयस का. तर दॅट वॉज द हॅपनिंग थिंग फॉर मी वाईल ड्रायव्हिंग. किंवा ऑस्ट्रेलियनवरून, ऑस्ट्रेलियाचे गेस्ट आले ऑस्ट्रेलियावरनं, तर मग मी जेव्हा सांगायचं की माझी PhD ऑस्ट्रेलियात मी केली मेलबर्नमधनं, सो दे युज टू थिंक अरे मोनॅश इज सो वेल रेप्युटेड युनिव्हर्सिटी, तिथे तू PhD करतो आणि इथे तू अशी जिप्सी चालतो, तर व्हॉट इज दिस लाईक, नक्की चाललंय काय? तर त्यांचे जे प्रश्न होते ना ते प्रश्न मलाही पडायला लागले की नक्की चाललंय काय आपल्या आयुष्यामध्ये. मग मला हे रिअलाईज झालं की तुम्ही जर तुमच्या पॅशनला, इंटरेस्टला फॉलो केलं तर यू विल अर्न एव्हरीथिंग, नॉट ओनली मॉनेटरी, नॉट ओनली पैसा, बट तुम्हाला एक आनंद, सॅटिस्फॅक्शन, कंटेंट जो बोलतो ना आपण की आय एम कंटेंट, ते तुम्हाला तिथे मिळेल. तर ते मी अनुभवायला लागलो तिथे हे करता करता.
पण निसर्ग किंवा जंगल हा पॅशन म्हणून आपण त्याच्यात उतरल्यानंतर काहीतरी एक टार्गेट असतात. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं, म्हणजे पहिला जॉब रोबोटिक्समध्ये थांबला नाही पुष्ण्यावरती, तो प्रोग्रामिंगला पोचला, किंवा दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्यातलं जे हायएस्ट होतं टेक्नॉलॉजीमध्ये GMला हेल्प करणं, तिसऱ्या याच्यामध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन शिक्षण, तर मग त्याच्यात डायरेक्ट PhDच होतं. जंगलात आलं तर ती डायरेक्ट गाडी चालवून ह्या अँगलनी मला सगळं जंगल समजून घ्यायचं. हे कुठल्या दिशेला चाललंय?
तर एक अल्टिमेट ह्याच्यामध्ये एक असा पॉईंट होता की मला आय डोंट नो, आता मी वळून जेव्हा पाहतो तेव्हा मला असं वाटतं की हळूहळू आय एम मुव्हिंग टुवर्ड्स स्ट्रॅटेजी मेकिंग फॉर वाईल्ड लाईफ, की माझं पार्टिसिपेशन व्हावं कुठेतरी वाईल्ड लाईफसाठी स्ट्रॅटेजीज ज्या बनतात, किंवा विजनरी जे बसलेले आहेत आपल्या इथे वाईल्ड लाईफ बोर्ड्सवरती जे वाईल्ड लाईफचं फ्युचर प्लॅन करतात, त्यांना जर मी काही इनपुट देऊ शकलो माझ्या अनुभवातनं.
कारण तुम्ही ग्राउंडवरती आहात आणि ते स्ट्रॅटेजी बनवताना ऑफिसमध्ये त्यांना जो डेटा लागतोय तो तुमच्याकडे ग्राउंडवरती आहे,
तर हाऊ वी कॅन इन्व्हॉल्व सिटीजन इन टू स्ट्रॅटेजी मेकिंग, असा एक माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतो. तर 3 पॉईंट नॉर्मली मी विचार करतो. एक म्हणजे पार्टिसिपेटिव्ह कन्झर्वेशन, ज्याच्यामध्ये कम्युनिटीचं पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आय रिव्हिजिट 3 थिंग्स अगेन, की पार्टिसिपेटिव्ह कन्झर्वेशन ही कन्सेप्ट जी मी जवळजवळ 2009 अशीच पुश करतो आहे, अँड आय होप दॅट इज द राईट वे राईट नाऊ, की पार्टिसिपेट करणं सगळ्यांना कन्झर्वेशनसाठी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट आहे को एक्झिस्टन्स. आत्ता आपण काय केलेलं आहे, बाउंड्रीज मार्क केलेल्या आहेत आणि माणसांना सांगितलं आहे की हे नॅशनल फॉरेस्ट, ही सँच्युरी, बट ॲनिमल्स डझन नो बाउंड्रीज. ॲनिमल्स बाहेर येणारच आहेत आणि ते आपल्याबरोबर राहणारच आहेत. तर ज्याप्रमाणे 100 वर्षापूर्वी आपण को एक्झिस्ट करत होतो ॲनिमल्स बरोबर, मग तो लेपर्ड असू द्या, टायगर असू द्या, लायन असू द्या, तसं ह्या पुढे पण झालं पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्न करता येतील? हा दुसरा पॉईंट, पार्टिसिपेटिव्ह कन्झर्वेशन, को एक्झिस्टन्स मॉडेल, आणि थर्ड इज कनेक्टिंग ऑल ग्रीन कॉरिडॉर्स. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत वाईल्ड लाईफसाठी असं मला वाटतं, किंवा नॉट वाईल्ड लाईफ, फॉर द होल ह्युमॅनिटी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट.
ओके, याच्यामध्ये लहान मुलांना आज जे कोडिंगचं खूप अट्रॅक्शन आहे आणि कोडिंग सध्याच्या काळामध्ये एकदम असा हॉट वर्ड झालेला आहे, तर कुठेतरी मुलांसाठी तुम्ही काही केलंय किंवा तुम्हाला असं काही वाटतं की त्यांनी करावं की ज्याच्यामुळे ते थोडे निसर्गाकडे जाऊ शकतात? कारण रस्त्यावर पडलेले दगड कुठलेच आपल्याला ओळखता येत नाही. म्हणजे अख्खा महाराष्ट्र जरी बसाल्टवरती बसलेला असला तरी आपल्याला त्याचे किती प्रकार आहेत किंवा आणखी त्याच्यात बघण्यासारखं काय आहे हे जमिनीचं झालं. थोडं वर पाहिलं तर पानं बघून आपल्याला त्यातले फरक कळत नाहीत की ही झाडं कसली आहेत. थोडं त्याच्यावरती बघितलं तर पक्षी कुठले आहेत कळत नाही, आणि तिथून अजून वरती बघितलं तर आकाशात घिरट्या मारणारे पक्षी कोणते याची जाणीव नाही आहे. तर यातलं मुलांना समजा काही सुरू करायचं असेल तर कुठल्या पद्धतीने ह्या गोष्टींना त्यांनी अप्रोच करावं?
तर एक मेंटर किंवा एखादा सम सॉर्ट ऑफ अ पर्सन हू कॅन टीच देम इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आता एक एक्झाम्पल देतो मी त्यासाठी. मी जेव्हा जेव्हा लहान मुलांना भेटतो फॉरेस्ट एरियामध्ये आलेले, कधी टूर्स येतात, ट्रुप्स येतात, तर मी त्यांच्याकडनं काही गेम्स खेळून घेतो, मोस्टली विथ रिस्पेक्ट टू ट्रीज. आता तुम्ही पानांबद्दल बोललात, तर मी त्या सगळ्या ग्रुपला जर बसवलं आणि त्यांना मी काही प्रश्न विचारले, त्यांच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट केला त्या गोष्टींबद्दल, तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक मी त्यांना प्रश्न विचारतो की अर्थचं पॉप्युलेशन किती आहे, ह्युमन पॉप्युलेशन किती आहे. एव्हरी वन सेज की 8 बिलियन. ओके, किती ट्रीज असतील ह्या पृथ्वीवरती, या अर्थवरती? तर आय डोंट सी मेनी पीपल अन्सरिंग दॅट क्वेश्चन. मग मी त्यांना गेस करायला लावतो, कारण यू हॅव टू मेक देम टॉक. त्यांच्याकडनं ती आन्सर येणं गरजेचे. मग काही जण बोलतात की 10 बिलियन, काही बोलतात 15 बिलियन, आणि असं सगळं झाल्यावरती यू गिव्ह देम द राईट आन्सर. ते विसरत नाही कधी. मग मी त्यांना सांगतो की एका व्यक्तीला 400 झाडं असतील अराउंड, तर किती बिलियन होतात? तर मग ते सांगतात 3200 किंवा 3200 बिलियन ट्रीज आहेत. आता हे सगळे ट्रीजचं मी तुम्हाला बोललो की आयडेंटिफाय करा, क्लासिफाय करा, तुम्हाला जमेल का आत्ता? तर लहान मुलांना ते असं वाटतं की अरे कसं करणार आपण, एवढे झाडं कशी करणार? मग त्यांना मी एक्सप्लेन करतो की अख्ख्या जगामधली झाडं फक्त 6 प्रकारच्या पानांवरती आहेत, आणि ती 6 प्रकारची पानं आपल्या आजूबाजूला आहेत, आणि आज आपण ती पाहणार आहोत पुढच्या तासाभरामध्ये, आणि प्रत्येकाने ती डोळा करायची जमिनीवरती पडलेली, की मुलं खुश होतात. म्हणजे असं इंटरॅक्टिव्ह सेशन घेणं, त्यांना टच फील आणि स्वतः पाहणं खूप इम्पॉर्टंट ह्या गोष्टींसाठी असं मला वाटतं. नुसतं व्हिडिओज आणि पुस्तकं देऊन उपयोग नाही आहे. लेट देम एक्सप्लोर ऑन देअर ओन.
ओके, असं पण कुठेतरी पॅरेंट्सचाही रोल असतोच याच्यामध्ये, की पॅरेंट्सनाही असं वाटलं पाहिजे की मुलांनी हे नेचरसाठी आपण करतोय पेक्षा हे आपण आपल्यासाठी करतोय. या दृष्टीने जर मुलांना शिकवलं की कोडिंग हे जसं तुम्ही तुमच्यासाठी करताय, कुठेतरी नेचर हे तुमच्यासाठी करताय, असं शिकवल्याशिवाय आपल्याला त्याचं तेवढं महत्व कळत नाही किंवा कळत. तुमचं काय मत आहे?
मला असं वाटतं की पॅरेंट्सनाही थोडस अलाईन करणं गरजेचं आहे, आणि मुलं एकदम इझिली अलाईन होतात, पण पॅरेंट्स अलाईन होणं खूप गरजेचं आहे. बिकॉज मोस्ट ऑफ द पॅरेंट्स थिंक्स की नाही, पैसा कमवला पाहिजे, जॉब मिळायला पाहिजे, पॅकेज मिळायला पाहिजे, आणि आपलं आयुष्य चालू चाललं पाहिजे, असं पॅरेंट्सचं मत असतं आपल्या मुलांसाठी. मुलं खूप इझी अडॅप्ट होतात, फ्लेक्सिबल असतात. तर मी असं बोलेल की पहिल्यांदा पॅरेंट्सनाही थोडंसं टीच करणं गरजेचं आहे, की पाहण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम केलं तरी यू कॅन रीच टॉप. असं नाही आहे की इंजिनिअरिंग केलं तरच खूप पैसे मिळतील. म्हणून मी नेहमी पहिल्यांदाही मी म्हटलं की तुम्ही तुमचा इंटरेस्ट आणि पॅशन फॉलो करा. मनी, फेम हे साईड इफेक्ट आहे, ते ऑटोमॅटिक तुम्हाला फॉलो करतील. जसं उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरती आपल्याला पाणी दिसतं, पण ते पाणी नसतं, मृगजळ असतं, मिराज असतं. तुम्ही त्याला जर फॉलो केलं तर ते पुढे पुढे जाणार आहे. तुम्ही त्याला फॉलो करू नका. तुम्ही तुमच्या एमकडे, ध्येयाकडे, इंटरेस्टकडे, पॅशनकडे तोंड करा आणि चालू लागा, आणि माझ्यावरून पहा ते तुम्हाला फॉलो करते.
सो ह्या सगळ्या याच्यात मग तुम्ही जे महुआकडे वळलात, किंवा त्याच्यावरती जो काही रिसर्च म्हणा किंवा जे काय काम करताय, त्याचं जंगलातलं महत्व काय आहे, त्याचं प्राण्यांसाठी महत्व काय आहे, आणि ते जर माणसांसाठी आणलं तर त्याच्यावरती निर्भर असणाऱ्या आदिवासींसाठी त्यांचा काय फायदा आहे? आणि दुसरा प्रश्न, जे तुम्ही आदिवासींसाठी तिथलं काम करता आहात, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे?
आता हा प्रश्न मोठा झाला, पण मी उत्तर देतो जरा फिरून फिरून आजूबाजूला. तर पेंचमध्ये आदिवासी आहेत, आदिवासी जी जमात आहे गौंड नावाची जमात आहे, आणि माझ्या मते 3500 येथे असतील तिथे. फक्त सेंट्रल इंडियामध्ये 2 ट्राईब्स आहेत, बैगा आणि टॉप, आणि महाराष्ट्रामध्ये जी आहे ती मारिया अकाउंट आहे अशी तिसरी. पण त्यांची लँग्वेज वेगळी आहे. तर त्या व्यक्तींचं पूर्ण डिपेंडन्स जे होतं फॉरेस्टवरती, त्यात 2 झाडं खूप महत्त्वाची आहेत. एक म्हणजे तेंदू आणि दुसरं महुआ. तेंदूची पानं ही विड्या बनवण्यासाठी वापरली जातात. तेंदूची फळं चिक्कूसारखी लागतात खायला. महुआ फ्लावर्सपासून अल्कोहोल बनवलं जातं. महुआ फ्लावर्सपासून अजून काही काही गोष्टी बनवल्या जातात, जशा महुआ फ्लावर्सचं पीठ बनवून त्याच्या पोळ्या बनवतात काही जण आदिवासी सर्वायवलसाठी. ओके, आणि महुआचे जे फ्रूट्स आहेत त्याच्या बियापासून तेल बनवलं जातं. तर ट्रायबल इकॉनॉमी वॉज ड्रिव्हन बाय दीज 2 ट्रीज मोस्टली. अजूनही आहेत झाडं त्याच्यामध्ये, 4 आहे, ऐन आहे, बट ही 2 झाडं खूप महत्त्वाची आहेत ट्रायबलसाठी, महुआ आणि तेंदू. मराठीमध्ये महुआ असं बोलतो आणि तेंदूला तेंदूच बोलतो. तर जेव्हा मी पाहिलं, ट्रायबल पीपल कन्झ्युम लॉट ऑफ महुआ अल्कोहोल, आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. कारण एकदा तुम्हाला व्यसन लागलं दारू प्यायची, की तुम्ही जे काही पैसे कमवाल ते तुम्ही दारूमध्ये उडवता, असं तिथे मी पाहिलं अनुभव. तर माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की जर इथे, आता एक एक्झाम्पल देतो, पेंचमध्ये वर्षाला 40,000 लिटर महुआ तयार होते असं समजा, आणि ती लोकली कन्झ्युम होते 80 रुपये लिटर असं समजा. 50 ते 80 रुपये लिटरमध्ये त्याचा रेट असतो, डिपेंडिंग ऑन क्वालिटी. तर 40,000 लिटर महुआ इथे कन्झ्युम होते, म्हणजे किती फॅमिलीजमध्ये पब्लिक ते पीत असेल. जर ते पर्सेंटेज कमी करायचं असेल तर काय करायचे? कॅन आय टेक सम पर्सेंटेज ऑफ दिस 40,000 लिटर आणि बाहेर पाठवून दिली? तर लोकल कन्झम्पशन कमी होईल की नाही? एखादी तरी फॅमिली त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्ह होईल असं मला वाटलं. म्हणून मी महुआवरती थोडं काम करायला सुरुवात केली, की जो काही महुआ कलेक्ट होतो तो महुआ 5% जरी बाहेर गेला तरी थोडंसं कन्झम्पशन कमी होईल या लोकल एरियामधला, हा त्याच्यामधचा एम होता. देन हा बाहेर गेला तर ह्यांना जे 40 रुपये प्रति लिटर पैसे मिळत आहेत, ते मे बी 60 रुपये किंवा 80 रुपये मिळतील. सो दे विल गेट मोर मनी असंही होऊ शकतं. त्यांची इकॉनॉमी परत ड्रिव्हन किंवा मोबा ड्रिव्हन होऊ शकेल, जी आता थोडी कमी झालेली बिकॉज ऑफ फॉरेस्ट पीपल. त्यांना बाहेर काढल्यामुळे त्यांचं सर्वायवल थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे, कारण दे आर नॉट अलाउड टू गो इनसाइड अँड कलेक्ट द मोबा. तर बफर एरियामध्ये जी मोबाची झाडं आहेत तेच कलेक्ट करतात, बफर एरियामधली तेंदुपानं तोडतात, सुकून ते कोर एरियामध्ये जातात, मग ॲनिमल अटॅक होतो, त्यात इंज्युअर होतात, तेही खूप आपले ते आहे, त्याच्यावरती बोलू शकतो आपण नंतर ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्टवरती. तर अशा प्रकारे मला झालं की मोहवा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तो जर आपण बाहेर नेला ॲज अ मोहवाची वाईन किंवा मोहवाचे अजून काही प्रोडक्ट बनवून जर त्याचं मार्केट बाहेर क्रिएट केलं, तर ह्या आदिवासींना थोडीशी मदत होईल. जे आज 2 रुपये कमवतात ते 10 रुपये मिळतील, आणि त्यांचं मग इतर ज्या गोष्टींमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट आहे की इलिगल झाडं तोडणे किंवा पोचिंग करणे छोटं मोठं, ते थोडं कमी होईल पैसा आला तर. असा एक त्याच्यामध्ये व्ह्यू होता, म्हणून मी मोहवाचा रिसर्च करायचा विचार केला. आणि लकीली वन ऑफ माय फ्रेंड हु इज अ प्रोफेसर इथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मायक्रोबायोलॉजीवर काम करते, तर शी सेड की शी इज रेडी टू डू सम वर्क ऑन मोहवा. आणि मोहवावरती अँटीबॅक्टेरियल ग्रोथ कशी होते, मोहवाच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण इव्हॅल्युएट करू, असं तिने ठरवून मग आम्ही MSc फायनल इयरच्या प्रोजेक्ट स्टुडंट्सना हे प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केले गेले 3 वर्ष. तर होपफुली ह्या वर्षी, आता करोना आला नाही तर ह्या वर्षी वी सपोज टू मेक सम प्रोडक्ट, तर आता ते 1 वर्ष डिले होईल. तर असं अशा प्रकारे त्या मोहवाचं काम सुरू केलं.
ओके, या सगळ्या याच्यात मग कुठल्या NGOs वगैरेची तुम्ही मदत घेतली का? हे सगळं स्वतःचं लेबर हे तुमचं त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन आहे, स्वतःचा वेळ कॉन्ट्रीब्युशन आहे, कशा प्रकारे मॅनेज होतं?
सर, आय कम बॅक टू 2015, मला वाईल्ड लाईफमध्ये काम करायचं होतं. मी बऱ्याच NGOंना ईमेल केल्या, फोन केला, सांगितलं की आय एम इंटरेस्टेड टू वर्क ॲज अ व्हॉलेंटियर, मला पैसे नको आहेत. मी पैसे टाकतो वाटलं खिशातनं, बट नो बडी एंटरटेन मी, कारण माझ्याकडे गॉड फादर नव्हतं की कोणी मला इंट्रोड्यूस करेल त्याने. मग मी विचार केला की लेट मी बी द गॉड फादर नाव का नाही. म्हणून मी 2015 जिप्सी ड्रायव्हरचा जॉब सोडल्यानंतर मी 3 महिने WII विच इज इंडियाज प्राईम इन्स्टिट्यूट फॉर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, त्यांच्यासाठी 3 महिने मी व्हॉलेंटियर म्हणून वुल्फवरती काम केलं, इंडियन वुल्फ, जो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच एरियामध्ये मिळतो आणि इंडियामध्ये त्याचा नंबर इज लेस दॅन 2500, टायगरपेक्षाही कमी नंबर उरलेला आहे, Schedule 1 स्पीसी आहे. तर त्याच्यासाठी सायंटिफिक रिसर्च केला 3 महिने मी, एक्सपिरियन्स घेण्यासाठी की रिसर्च कसा असतो वाईल्ड लाईफमधला. आणि त्या 6-1 महिन्यानंतर आय रिअलाइज की आय नीड अनदर 3 years टू एस्टॅब्लिश माय सेल्फ इन वाईल्ड लाईफ, की जिथे कोणीतरी माझं ऐकेल, माझे व्ह्यूज घेईल पॉझिटिव्हली. मग 3 वर्ष मग मी असं करायचं बोललं, मग मी विचार केला मी जॉब जॉईन करतो आणि मग फावल्या वेळामध्ये ह्या गोष्टी परत सुरू करतो, अँड आय मेक शुअर की आफ्टर 3 years आय एम वेल एस्टॅब्लिश. 2015 मी हे केल्यानंतर 2016 जॉब जॉईन केला जूनमध्ये. पण जूनमध्ये जॉब जॉईन करायच्या आधी माझं एक स्वप्न होतं की एडमंड हिलरीनी जिथे प्रॅक्टिस केली होती माउंट एव्हरेस्टची, त्या माउंटेनवर जाऊन यायचं होतं मला, माउंट कुक न्यूझीलंडचा. मग तिथे जाऊन आलो मी 1 महिन्यावर आणि मग जॉब जॉईन केला बँगलोरमध्ये. दे वॉन्टेड मी टू गो टू US, मी बोला नाही मला इंडियामध्येच राहायचं आहे. मी बँगलोरमध्ये राहत होतो, एव्हरी वीकेंड आय यूज टू फ्लाय टू पेंच, फ्रायडे सॅटर्डे संडे पेंचमध्ये, मंडे टू फ्रायडे बँगलोरमध्ये, असं मी करत होतो. आणि असं करता करता मला जाणवलं की एक तिथला जिप्सी ड्रायव्हर ज्याला मी बरेच वर्ष ओळखतो, वाईल्ड लाईफमध्ये त्याचं रेप्युटेशन थोडंसं व्हायला लागलं होतं. आय फेल्ट की मी ह्याच्यावर रिसॉर्ट सुरू करतो, ही विल ग्रो रिसॉर्ट झाल्यामुळे, अँड दॅट हॅपन. नाव ही इज द नंबर 1 इन दॅट एरिया अँड आवर रिसॉर्ट इज नोन ॲज अ बाहुबली रिसॉर्ट. इट हॅपन, आय एम बिहाइंड द कर्टन, ही मॅनेजेस एव्हरीथिंग. मग ते पाहिल्यावरती मी विचार केला अजून एक ट्रायबल जिप्सी ड्रायव्हर आहे जो तिसरी नापास आहे बट व्हॉट्सअपवरती इंग्लिश टाईप करतो.
बर,
तर त्याला मी जिप्सी घेऊन दिली होती 2015. तर मग 2017 अजून एक छोटं रिसॉर्ट बांधलं, त्याला म्हटलं की हे तू मॅनेज करायचं, यू आर द ओनर ऑफ दिस रिसॉर्ट. आणि ते आता हळूहळू सुरू झालेलं आहे. 2018-19 पीपल इन वाईल्ड लाईफ कम्युनिटी स्टार्टेड नोईंग मी बिकॉज ऑफ दिस टू पीपल, बिकॉज आय मेड देम, असं त्यांना वाटायला लागलं.
ओके,
दे डोंट नो मी व्हॉट आय एम, बट दे नो दिस टू पीपल, दे आर द फेमस पीपल इन दॅट एरिया, मोनू दुबे अँड दिनेश शिरसा.
ओके, सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी आता एका इंटरेस्टिंग ह्याच्याकडे वळतो की आपण मगाशी जे मुलांविषयी बोललो की त्यांना थोडं निसर्गामध्ये येण्यासाठी पानांचे प्रकार असतील, किंवा आपण जे थोडं दगडांविषयी पण बोललो ऑफलाईन, तर कुठून सुरुवात करावी लहान मुलांनी? कारण तुमच्या पर्सनॅलिटीतला सगळ्यात मेन ऍस्पेक्ट तुम्ही जंगलात राहता आणि तिथे रोज तिथली हवा घेताय, तिथला रोज अनुभव घेताय. आज पॅरेंट्स म्हणून प्रत्येकाला माझं मूल हे कोडिंग करत असेल तर त्याचं कमर्शियल रूप काय होणार हे दिसतं, पण दगड धोंड्यांना हात लावल्याने याचं कमर्शियल पुढे काय होईल हे व्हिज्युअलाइज करता येत नाही. पानांचे सहा प्रकार जाणून त्याचं कमर्शियल काय होणार समजत नाही. तर म्हणून हे न करणं उत्तम का कोणीतरी हे करते असा विश्वास ठेवून सोडून देणं उत्तम? व्हॉट इज युअर ॲडवाईस?
मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सिम्पल साधा प्रश्न, की मला अशी गोष्ट दाखवा जी निसर्गामधनं आलेली नाही आपल्याकडे.
अशी काहीच नाही, आपण निसर्गातनं काढली पण त्याचं मॉडिफाईड मशीन्स किंवा लेबर युज करून तिचं कन्वर्जन केलं.
इव्हन दोज मशीन्स आर बिल्ट फ्रॉम नॅचरल मटेरियल.
येस,
असं काहीच नाही की जे मानवाने तयार केले.
बरोबर.
ओके, सो एव्हरीथिंग केम फ्रॉम नेचर. बरोबर आहे.
येस,
फक्त आपण विचार केलाय आणि त्या गोष्टी बनलेल्या आहेत, म्हणजे थॉट बिकम्स थिंग्स.
येस,
असं एक सेंटेन्स मी लिहितो नेहमी.
बरोबर.
तर मी हेच बोलेल की निसर्गामध्ये एवढ्या गोष्टी आहेत, त्यातल्या आपण फक्त 2% पाहिलेल्या आहेत आणि एवढं विश्व किंवा डेव्हलप केलेलं आहे. जर तुम्ही 5% पाहू शकला तर तुम्ही इमॅजिन करा तुम्ही काय बनवू शकता. मग उडणारं मशीन असू द्या नाहीतर रस्त्यावर चालणारी एखादी गाडी असू द्या, सगळ्या गोष्टी निसर्गामधनं इन्स्पायर होऊनच बनवल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जर ड्रॅगन फ्लायची फ्लाईट पाहिली, हमिंग बर्डची फ्लाईट पाहिली, तर तुम्हाला समजेल की अरे दिस ऑल आर नथिंग बट फ्लाईंग मशीन्स. बरोबर आहे. तर निसर्ग पाहायला शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर जंगलामध्ये फक्त मॅमल पाहायला गेला तर मॅमल तुम्हाला झूमध्ये पण दिसतील, पण नुसते मॅमल पण उपयोग काय, त्याच्याबरोबर असलेले सब्जेक्ट्स पाहणं पण गरजेचं आहे. एखादा तुम्ही जर हर्बीवोर किंवा मराठीमध्ये आपण शाकाहारी जनावर बोलूया किंवा तृणभक्षी बोलूया जो ग्रास किंवा व्हेजिटेशन खातो, तर प्रत्येक जनावर सगळ्या प्रकारचं ग्रास खातो का हा जर प्रश्न विचारला तर काय बोलाल तुम्ही, हो की नाही?
बरोबर.
तर नाही, प्रत्येक जनावरासाठी विशिष्ट असं ग्रास आहे. म्हणजे हाऊ इट्स पॉसिबल, मग निसर्गाने हे कसं पॉसिबल केलेलं आहे? इंडियन गौर जे असतात, जे कमीत कमी 100 ते 125 किलो व्हेजिटेशन खातात दिवसामध्ये, मग एका एरियामधलं जर एका इंडियन गौरने 125 किलो ग्रास खाल्लं आणि असे जर 25 तिथे गौर्स असतील तर तो पूर्ण एरियाच पूर्ण साफ होऊन जाईल ना. मग त्यांचं मायग्रेशन कसं होतं, ते कसे फिरतात आणि कुठनं येतात, थ्रू आउट द इयर ते कुठे कुठे जाऊन खात असतात, मग एका प्लेसला ते बरोबर वर्षांनी व्हिजिट देतात, मग त्या वर्षभरामधली तिथली ग्रोथ झालेली असती का, तर अशा गोष्टी ऑब्झर्व करणं म्हणजे जंगल पाहणं.
सो
एक एक्झाम्पल दिलं मी हर्बीवोर बद्दल.
ओके, सो हे जे तुम्ही मगाशी मॅन अँड वाईल्ड कॉन्फ्लिक्ट म्हणालात, त्याच्यात एक कॉन्फ्लिक्ट मी ऐकलंय कर्नाटकातले हत्ती आणि तिथल्या प्लांटेशन्समध्ये हे पण चालू आहे, तर हे आत्ताचं एक्झाम्पल त्याचीच परत आठवण देतं की आपल्याला मोठं चित्र दिसत नाहीये किंवा 40 फूट 1000 फुटांवरनं आपण ही गोष्ट बघत नाहीये, आपण आपल्याला अफेक्ट होतं या नजरेने बघतोय, त्यांनी आपल्याला ह्या पाथमध्ये आपण कुठे आहोत किंवा आपल्यामुळे काय निसर्गाचं नुकसान होतं हे दिसत नाहीये. तर मुलांमध्ये जर ही वृत्ती जंगलात जाण्याची, तिथले दगडापासून तर पानं बघण्यापर्यंत जर वृत्ती आली तर हे थोडीशी आपली विजन फ्युचरच्या दृष्टीने इम्प्रूव्ह होईल असं थोडस तुम्ही म्हणताय.
तर तुम्ही प्रश्न विचारला होता मुलांसाठी, लहान मुलांसाठी, किंवा आजकाल घरोघरी मुलं मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरवरती बसून नेट ब्राउज करतात किंवा कोडिंग करतात. आजकाल जरा हा फंडा मी खूप ऐकला आहे की कोडिंग करतोय मी, अल्गोरिझम लिहितोय, लॉजिक लिहितोय. तर मला असं वाटतं की जर तुम्ही मुलांना नेचर्समध्ये एक्सपोज केलं, तसा एक्सपोजर दिला, तर दे कॅन लर्न मोर अल्गोरिझम्स व्हेरी इझिली. म्हणजे कॉम्प्लेक्स अल्गोरिझम जी पुस्तकामध्ये लिहिलेली असतात ती त्यांना सहजपणे समजत नाही, पण तीच अल्गोरिझम जर ते नेचरमध्ये फिरले तर एकदम इझिली समजून जातील. उदाहरण देतो फिबोनाची सिरीज, मॅथमॅटिक्समध्ये एक मोठं एक्सपान्शन आहे आणि तुम्ही जर निसर्गात फिरला तर प्रत्येक ठिकाणी फिबोनाची दिसेल तुम्हाला. टेलर्स एक्सपान्शन हे शब्द किती जडजड वाटतात, बट हे जर निसर्गामध्ये दाखवले तर मुलं एकदम इझिली समजून घेतील. आजकाल नवीन अकॅडमिक्समध्ये सुरुवात झालेली आहे ती आहे नेचर इन्स्पायर्ड अल्गोरिदम. म्हणजे तुम्ही जर सॉफ्टवेअरबद्दल बोलत असाल, कोडिंगबद्दल बोलत असाल, तर निसर्गामध्ये असलेल्या गोष्टींवरती इन्स्पायर्ड होऊन त्या गोष्टी कशा होतात ते पाहून तुम्ही जर अल्गोरिदम लिहिली तर दोज अल्गोरिदम्स आर वे एफिशियंट विथ रिस्पेक्ट टू यूज ऑफ मेमरी, प्रोसेसिंग टाइम, स्पीड फॉर एक्झिक्युशन. कारण निसर्ग हा एवढा सुंदर, सिम्पल आणि रोबोस्ट आहे की निसर्गामध्ये होणारी कुठलीही गोष्ट वेस्ट नाही आहे आणि जास्त एनर्जी वापरत नाही. तर मिनिमम एनर्जीमध्ये ह्या गोष्टी वापरूनच निसर्ग सगळ्या गोष्टी करतोय, तर ते दाखवणं लहान मुलांना खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण त्या दाखवणार, लहान मुलांची नजर एवढी छान असते, त्यांचे प्रश्न असे असतात की तुम्हाला त्याची उत्तर सापडणार नाही पण ती मुलं उत्तर शोधतील. त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप छान आहे.
सो पॅरेंट्सकडनं एनकरेजमेंट अशा प्रकारची हवी की जसं रेग्युलर शिक्षणामध्ये आपण ह्या सगळ्याचा एंड कुठेतरी ते ह्या प्रकारचे प्रोफेशनल होतील किंवा त्या प्रकारचे प्रोफेशनल होतील हे न करता त्यांची ऑब्झर्वेशन स्किल एक वेगळ्या प्रकारची होईल अशा दृष्टीने निसर्गात जर सोडलं मग ते अगदी दगडांचं ऑब्झर्वेशन, कारण मुलं ग्राउंडवर गेली किंवा टेकड्यांवर गेली की कुठून तरी काहीतरी दगड घेऊन येत असतात, तर तसं दगड असतील, पानांचे प्रकार असतील, वृक्षवल्ली असतील, ह्या सगळ्याचं बेसिक ऑब्झर्वेशन हे प्रत्येकाचं कधी ना कधी कुठे ना कुठेतरी त्याच्या टेक्नॉलॉजीच्या आयुष्यात सुद्धा कामी येऊ शकतं ह्याचं आता फील्ड ओपन झालंय अशा प्रकारे तुम्ही.
नक्कीच, मी म्हणेल की हे फील्ड ऑलरेडी तिथे आहे, आपण पाहत नाही, आपण भलत्या गोष्टींच्या मागे धावतोय. घरामध्ये आपण रेलिंग चेअर लावतो आरामात बसण्यासाठी, पण हीच मुलं जेव्हा जंगलात जातात तेव्हा झाडावरती मस्त झोपलेली असतात. म्हणजे झाड इज इक्विवेलंट टू अ रेलिंग चेअर. आता आपण त्याला मॉडर्न करून घरात घेऊन आलेलो आहे. तर अशा गोष्टी पाहायला शिकलं पाहिजे मुलांनी. सॉफ्टवेअरमध्ये किंवा कम्प्युटर फील्डमध्ये ॲरे नावाची कन्सेप्ट आहे, बरोबर आहे? तर ही ॲरे नावाची कन्सेप्ट दुसऱ्या फील्डमध्ये नाही आहे का? आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिमेंटच्या पोतीच्या पोतीशी भरलेली असतात, एकावरती एक रचलेली, इट्स नथिंग बट ॲरे फॉर सिमेंट. घरगुती घरामध्ये गृहिणीचे जे डब्बे असतात, डाळी भरलेले, तांदूळ भरलेले, ते पण ॲरेज आहेत. त्या डब्ब्यांच्या साईज मोठ्या छोट्या झाल्या म्हणजे मेमरी साईज छोटी मोठी झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये पण आहेत, तर तो पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला त्यांना एक्सप्लोर करू द्यायचा आहे. आपण देऊ शकत नाही, त्यांचा तोच आहे, त्यांच्याकडे आहे, त्यांना तो एक्सप्लोर करायचा आहे, वाढवायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. तर जेवढी मुलं निसर्गात जास्त जातील ना तेवढा त्यांना नॉर्मल गोष्टी समजायला लवकर मदत.
ओके, सो आमच्यातला एक पुणेकर पेनच्या जंगलात जातो काय, तिकडे त्याच्या आधी जगभरात कामं करून येतो काय, आणि आता तो तिथल्या आदिवासींचा होऊन राहिलाय काय, हे आमच्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. एक शेवटचा प्रश्न आजच्या गप्पांमधला, तो म्हणजे तुम्ही जंगलात पहिल्यांदा जेव्हा चालायला गेलात किंवा जेव्हा चालायला जाता सकाळी उठून, जसं आम्ही टेकड्यांवरती किंवा युनिव्हर्सिटीला पुण्यात असताना जात असतो, तसं तुम्ही जेव्हा जंगलात जाऊन चाललात, कारण जीपमधून उतरू नका वगैरे असे सगळे असतात आणि सामान्य माणसांनी उतरू पण नाही फॉर सेफ्टी रिझन्स, पण तुम्ही तिथलेच झाल्यानंतर जे तुम्ही जंगल बघितलं आणि त्याच्यातनं जे काय अनुभवलं त्याच्याविषयी काहीतरी आम्हाला सांगा.
जंगलामध्ये फिरण्याबद्दल तुम्ही विचारता मला, पायी फिरण्याबद्दल, तर मी असं बोलेल की तुम्ही जर 100 वर्षापूर्वी पाहिलं तर सगळी माणसं पायीच फिरत होती आणि असं जंगल सेपरेट आणि माणूस सेपरेट असं काहीच नव्हतं. मी मगाशी म्हटलो को एक्झिस्टन्स, तर आपण एकत्रच राहत होतो, ॲनिमल्स आणि ह्युमन्स वे स्टेइंग टुगेदर, बरोबर आहे? तेव्हा चालताना प्रिकॉशन काय घेत होत्या तेव्हाच्या ज्या व्यक्ती होत्या, तेव्हाची जी ह्युमॅनिटी किंवा मनुष्य होता तो काय प्रिकॉशन घेत होता, त्या प्रिकॉशन जर आपण आत्ता घेतले आणि जंगलामध्ये फिरलो तर तुम्हाला कधीच कुठली भीती वाटणार नाही. मी जेव्हा सुरुवातीला एकटा एकटा चालायचं तेव्हा मला तिथले आदिवासीही बोलायचे की सर लेट नाईट मत चाय करो, सुबह मत जाओ जल्दी, धूपाने के बादी जाओ, असं ते मला नेहमी सांगायचे की ह्यावेळेस जाऊ नका, त्यावेळेस जाऊ नका. का? तो जो वेळ असतो तो मुवमेंटचा वेळ असतो, तेव्हा वाईल्ड ॲनिमल बाहेर पडतात. तर असे काही वेळ असतात, तुम्हाला ते समजले पाहिजे आणि त्या वेळामध्ये चालताना तुम्हाला भान पाहिजे की तुम्ही कुठे आहात, कसे आहात, तुमच्या बॉडीचा ओडर कसा आहे. तुम्ही तिथेच जर राहत असाल तर तुम्ही तिथे यूज टू होऊन जाता, कॅमोफ्लज होता. पीपल ॲज वेल ॲज ॲनिमल ॲक्सेप्ट यू. तर सुरुवातीला जेव्हा मी एकटा फिरायचो माझ्याबरोबर एक आदिवासी पण फिरायला यायचा, तर तो नेहमी मला हेच बोलायचा सर अभी आप तो यूज टू हो गए. पण तरीही जेव्हा एकदा एक बिबट्या समोरनं चालत येतो आणि आम्ही पायी चाललो आहे, संध्याकाळची वेळ 6:30 वाजले, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि समोर आम्ही बोलायला काहीतरी येत आहे आणि हार्डली 40 मीटरवरती तो बिबट्या असेल, मेल होतं आणि आम्ही दोघं उभं राहिलो. तर मी घाबरून त्या आदिवासीला विचारलं अभी क्या करना आहे, तो काय म्हणाला हमें कुछ नहीं करना है, उसको जो करना है वो कर ले. असं म्हणता म्हणता तो बिबट्या आला, त्यांनी आम्हाला पाहिलं, 2 मिनटं उभं राहिलं, आम्ही उभं राहिलो, त्यांनी राईट टर्न मारून तो आपला निघून गेला, त्यांनी काही केलं नाही. This shows की ॲनिमल कॅन ॲक्सेप्ट यू. आपणही त्यांना ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे आपल्या एरियामध्ये, नाहीतर आपल्या एरियामध्ये बिबट्या आला तर चालले 100-200 जण त्याच्या मागे काठ्या लाठ्या घेऊन, बरोबर आहे? बिबट्या आला. तर रिस्पेक्ट देणं आणि रिस्पेक्ट घेणं हे निसर्गाकडनं शिकता येईल आपल्याला. तर लहान मुलांनी जर निसर्गामध्ये जाऊन वेळ दिला तर त्यांना ह्या गोष्टी खूप इझिली ॲक्सेप्ट.
ग्रेट. सो उमेश सर, तुम्ही आज आलात, आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल धन्यवाद. एका सेशनमध्ये तुमच्या सगळ्या आवाका कामाचा आणि हे सगळं समजून घेणं शक्य नाही आहे, पण आपण परत एकदा भेटूया अशा होपवरती आज डिपार्ट करूया. आणि महत्वाचं म्हणजे मुलांना थोडंसं इन्स्पायरिंग होईल अशा प्रकारे पण तुम्ही जी तुमची जर्नी शेअर केली, थोडं तरुणांना जॉब रिलेटेड जे काही इश्यूज कॉमन असतात आय थिंक त्याचे इनडायरेक्टली बरीच उत्तरं आज मिळाली असतील. तर आमच्याशी आज गप्पा मारल्याबद्दल पुणेकर परिवारातर्फे तुमचे धन्यवाद. I Dare Blue Studios.